வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர். கத சங்கஸ்ய முக்தஸ்ய ஞானாவஸ்தித சேதஸஹ யஜ்ஞாய ஆசரத கர்ம சமக்ரம் ப்ரவிலீயதே. கர்மணி அகர்ம ஆணி அகர்மணி கர்ம ஹி ஜீவன தசா மகாத்மியாச்சி ஞானி புருஷாச்சி கஷி அஸ்தே. अशा ज्ञानी पुरुषाचं चरित्र काय हा विषय चाललेला आहे. त्याची वैशिष्ट्य काय, तो जीवन कशा पद्धतीने जगतो हे चाललेलं आहे. मला असं वाटतं की आपलं इथलं प्रवचन जवळपास 3 आठवड्यांनी महिन्यांनी असं इथं होत आहे. अर्थातच मागच्या वेळेला जे काही झालं असेल तर ते तुम्ही घरी वाचून आला असाल, त्यामुळे श्लोक वाचल्याबरोबर तुम्हाला लक्षातही आलं असेल की काय विषय चाललेला आहे. कर्म करत असताना देह मन बुद्धी कर्म करते, आणि देह मन बुद्धीच्या अधिष्ठानभूत असणारा मी आत्मा हा त्या कर्मापासून अत्यंत अलिप्त असतो. तो जणू कर्म चाललेला असताना अत्यंत अलिप्त मी कर्म करत नाही अशाच प्रकारच्या बोधामध्ये असतो. याला कर्मणी अकर्म असा भगवद्गीतेने शब्द वापरला. स्वतः भगवंत असं म्हणतात की माझी सर्व कर्म याच प्रकारची आहेत. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त असं भगवंत म्हणतात. विकार रहित अंतकरणानी माझं जन्माला न येता जन्म झाल्याचं कर्म जो पाहतो, वस्तुतः मी अज असल्यामुळं मी जन्मत नाही पण मी जन्मतो ही वस्तुस्थिती, तरी देखील मी अज आहे असं जो पाहतो आणि अशा तऱ्हेनी माझी देह मन बुद्धी केवळ कर्म करते, मी मात्र अकर्ता अभोक्ता अशा भूमिकेवर असतो हे ज्याला विकाररहित बुद्धीनी समजत तो परममुक्त होतो असं भगवंत म्हणतात. भगवद्गीतेनी अतिशय उंची आणि अतिशय पवित्रता अशी जिथं जिथं प्राप्त केली ती जी ठिकाणं आहेत त्याच्यापैकी हे एक आहे. भगवंतांनी कर्म म्हणजे काय हे तू जाणून घे, विकर्म म्हणजे काय याचाही नीट बोध करून घे, अकर्म म्हणजे काय याचाही नीट बोध करून घे, कारण कर्मगती फार गहन आहे. एखादं कर्म करायचं नाही असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा कर्म न करणं म्हणजे अकर्माची जी प्रेरणा असते त्या प्रेरणेमध्ये राहणं, त्यामुळं काही साध्य होईल असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. सांसारिक माणसालाही बऱ्याच वेळेला एखादी कृती किंवा एखादं कर्म न करण्याची प्रेरणा होते आणि परमार्थी माणसाला होतेच होते, संन्याशाला विशेष करून होते. स्वामीजी गोष्ट सांगायचे की एक मित्र शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राची पत्नी गेली म्हणून आपल्या पत्नीला घेऊन समाचाराकरता म्हणून गेला आणि त्याला भेटून त्यांनी दुःख व्यक्त केलं, काही अडचण असेल तर आम्ही आहोत असं सांगितलं. तो आणि त्याची पत्नी त्याचं सांत्वन करून परत आले. काही काळाने त्यांनी परत लग्न केलं मित्रांनी. मित्रांनी परत लग्न केल्यानंतर सुखानी संसार त्याचा चाललेला असताना परत त्या मित्राची पत्नी गेली. परत हा आपल्या पत्नीला घेऊन मित्राकडे गेला, सांत्वन केलं, काही अडचण असेल तर आम्ही आहोत असं म्हणाला, काही काळजी करू नका. त्याचं सांत्वन करून ते परत आले. थोड्या काळाने परत त्यांनी लग्न केलं. त्याची पत्नी अतिशय चांगला सुखाचा संसार चाललेला असताना परत गेली. ही मोठी अघटित घटना होती पण परत गेली. त्याही वेळेला हा मित्र आपल्या पत्नीला घेऊन समाचाराकरता म्हणून गेला. कालगतीप्रमाणे स्वामीजी असं सांगायचे की त्यांनी परत लग्न केलं. परत लग्न केलं आणि थोड्या काळाने त्याची तीही पत्नी गेली. हे विचित्र दुःख त्याच्यावर कोसळलं. तर हा समाचाराकरता आतापर्यंत गेलेला घरात ढिम्म बसून राहिला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली की तुमच्या मित्रावर मोठा कठीण प्रसंग चौथ्यांदा ओढवला, आपण जायला पाहिजे त्याचं सांत्वन करण्यासाठी. तर हा म्हणाला की त्याचं सांत्वन करण्यासाठी जाण्याची काही आवश्यकता नाही, घरात बसून राहिला. तो म्हणाला की मी त्याच्याकडे तीनदा गेलो, तो एकदा तरी आला का? अकर्माची जी प्रेरणा आहे, कर्म न करण्याची जी प्रेरणा आहे, ती कर्म न करण्याची प्रेरणा ही खरं म्हणजे आत्म्याची स्थिती आहे. देह मन बुद्धी जेव्हा मुद्दाम होऊन कर्म न करण्याचा निश्चय करते तेव्हा तो देखील अहंकारच असतो. कर्म न करणं सांसारिक असो, कौटुंबिक असो, परमार्थियांनी ठरवलेलं असो, कोणीही कर्म न करणं असं जेव्हा ठरवतो तेव्हा ते अहंकाराचाच भाग असतो. म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मणीय व अधिकारा हते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगा हा तू अकर्मणी. अकर्म करण्यामध्ये देखील म्हणजे कर्म न करण्यामध्ये देखील तुझी विशेष रुची नको. कारण कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा स्वभावताच कर्मरहित आहे. ती आत्म्याची स्थिती असून देह मन बुद्धी ती स्थिती कदापि आपल्या स्वतःवर ओढवू शकत नाही. तसंच केलं तर ते अहंकारामध्ये जमा होत. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले वाचूनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिलेगा क्रांतदर्शी. ज्ञानी पुरुष देखील प्रसंगी करावं की न करावं याच्या संबंधी मोहित होतात आणि न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तथापि कर्तव्य कर्म अवश्यमेव करावीत आणि कर्म करणारा जो देह आहे त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, अशा प्रकारची आपली आत्मस्थिती ही नेहमीच अनुभवत राहावं असं भगवंतांचं म्हणणं आहे. याला भगवंत ज्ञानपूर्वक कर्माचा त्याग असं म्हणतात. कर्म तर केलेलं आहे पण आपण कर्म करणारे नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत असं आपल्या स्वतःबद्दलचं चिंतन असल्यामुळं आणि प्रतीती असल्यामुळं कर्तव्यात्मक कर्म करत असताना देखील ते कर्म आपण केलं नाही, सबब त्या कर्माचा आपल्याकडून त्याग घडलेला आहे अथवा संन्यास झालेला आहे अशा प्रकारची विशिष्ट स्थिती त्याचं वर्णन चाललेलं आहे. या अध्यायाचं नाव देखील ज्ञान कर्म संन्यास योग असंच आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात की कर्मामध्ये, देह मन बुद्धी कडून चाललेल्या कर्मामध्ये जो आपली अकर्म दशा आत्मदशा पाहतो, कर्मणी अकर्म यः पश्येत अकर्मणी च कर्म यः, आणि ज्या क्षणाला आपल्या कर्मांमध्ये आपली अकर्म दशा आत्मदशा आत्मप्रतीती तो घेतो, तेव्हा त्या आत्मप्रतीतीच्या सापेक्ष आपण काहीही करत नाही असा त्याचा बोध होऊन जातो. तरी देखील देह मन बुद्धी कर्म करत असल्यामुळं तो अकर्मणी कर्मदशा देखील पाहतो आपल्या स्वतःची. मी मागच तुम्हाला सांगितलं की असाही एक ज्ञानी किंवा विद्वान लोकांचा किंवा जाणकारांचा असाही एक सिद्धांत आहे की कर्मणी अकर्मदशा पुष्कळ काळ मुरल्यानंतर मग अकर्मणी कर्मदशा दशेला तो प्राप्त होतो. पण हे इतके एका नाण्याचे दोन बाजू असल्यासारखे आहेत की ज्या क्षणी कर्मणी अकर्म तुम्हाला जमलं त्या क्षणी अकर्म आत्मदशेच्या सापेक्ष त्या दृष्टीने ते आपल्या अत्यंत अकर्तृत्व स्थितीमध्ये घडलेलं कर्मच असतं, आपल्या अधिष्ठानावर घडलेलं कर्म, म्हणून त्याच क्षणी ते अकर्मणी कर्म देखील होत. अशा प्रकारची एक अतिशय उंच अशी जीवनाची पातळी या श्लोकाला विनोबा भगवद्गीतेच्या किल्लीचा श्लोक म्हणतात, इतका या श्लोकाला विनोबांनी इतकं महत्व दिलेलं आहे. अशा प्रकारची स्थिती जो प्राप्त करतो, जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, सगळी कर्म करत असताना आपली नैष्कर्म्य आत्मदशा जो अनुभवतो, कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्माच्या बरोबर जे फळ मिळत राहतं त्या फळाच्या बाबत देखील जो अत्यंत उदासीन भावनेने असतो. समर्थांनी उदासीनता तत्वता सार आहे असं जे म्हटलेलं आहे, तीही नैराश्यता तीही उदासीनता, आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी, कर्तव्य या भावनेने जर पाहायचं झालं तर आत्मदर्शनाखेरीज आत्मस्थितीशी समरसता या खेरीज अन्य गोष्ट त्याच्या मनातच नसते. ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगली बोधला असे, अशा नैष्कर्म्य भावाने तो उत्तम बोधित झालेला असा असतो, त्याच्या ठिकाणी उत्तम बोध झालेला असतो, वगैरे वगैरे. हे सगळं निरूपण आपलं झालं आणि मग अशा पुरुषाची लक्षणं भगवंतांनी सांगितली, त्याची वैशिष्ट्य सांगितली. बऱ्याच दिवसांनी प्रवचन झाल्यामुळं परत एकदा काय रिकॅप असं मला करावं लागतंय, कारण या ठिकाणी जिथं निरूपण चाललंय तिथं तुम्ही येणं देखील गरजेचं आहे. भगवंत असं म्हणतात की या पुरुषाचं अव्यवच्छेदक लक्षण सांगत असताना, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिता, हा त्याचे सगळे समारंभ सगळी कर्म वैयक्तिक देहाची कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, राजकीय, नोकरी, उद्योग, धंदा या विषयी जी जी म्हणून कर्म असतील ती सर्व, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, त्याच्या ठिकाणी, त्या कर्मांच्या ठिकाणी, त्या समारंभांच्या ठिकाणी काम नसतो. एक विलक्षण स्थिती, आपण आपली जी अवस्था आपल्याला माहित आहे त्याच्यापेक्षा वेगळीच गोष्ट आपण ऐकतोय. काम नाही, त्याच्या सर्व कर्मांमध्ये काम आणि कामना नाहीत असं भगवंत म्हणतात. तसं संकल्प देखील नाही. प्राणी संकल्पे बांधला, संकल्प असतो, टार्गेट्स असतात. आम्हाला बँकेमध्ये किती डिपॉझिट, आता या वर्षी आपल्याला किती टार्गेट आहे, कर्जाचं किती टार्गेट आहे, वसुलीचं किती टार्गेट आहे, संकल्पाशिवाय काही होत नाही अशी आपली अनुभूती आहे. विद्यार्थ्यांनी जर संकल्प ठेवला नाही, पास होण्याचा संकल्प जर ठेवला नाही, म्हणून आपल्या साधारण विचारधारेच्या पेक्षा वेगळी गोष्ट सांगतायत. पण कर्म जर केलं तर कर्माच्या बरोबर फळ त्याच्या मागोमाग येतच असतं. कर्म उत्तम करण्यासाठी अहंकारजन्य संकल्पाची गरज नाही असं भगवंत सांगतायत. त्याच्या कोणत्याही समारंभांच्या पाठीशी कामना, कोणत्याही समारंभाच्या पाठीशी, कोणत्याही कर्माच्या पाठीशी कामना आणि संकल्प नाहीत अशा प्रकारची जीवनशैली त्यांनी प्राप्त केलेली आहे. याचं कारण काय? आपण अभोक्ता आणि अव्ययी आहोत अशा भूमिकेतून तो ढळतच नाही. जसं भगवंत स्वतःच चरित्र सांगत असताना, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. आपण स्वतः अकर्ता, अभोक्ता आणि अव्यय आहोत. आपण देह नाही, आपण शाश्वत आहोत, अचल आहोत, पुराण आहोत. अशा प्रकारची आत्म्याची धारणा, परमात्म्याची धारणा ज्याची पक्की झालेली आहे, म्हणून काम संकल्प वर्जित. आपल्याला हे अशा करता अशक्य वाटतं की आपल्या धारणा वेगळ्या आहेत, आपली गृहित वेगळी आहेत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुहु पंडितं बुधा. आणि त्यामुळे जे ज्ञान त्याला प्राप्त झालं, त्या ज्ञान रूपी अग्नीमध्ये त्याची सगळी कर्म दग्ध होऊन जातात. जणू बीज भाजल्यानंतर परत अंकुरत नाहीत तशा प्रकारची त्याची कर्म तर घडून जातात, पण त्याच्यातून पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा प्रकारची जन्म मरणाची खेप कधीच वाटायला येत नाही. ज्ञानरूपी अग्नीमध्ये ज्याची कर्म दग्ध झालेला आहे, तमाहु पंडितं बुधाः अशा व्यक्तीला पंडित, पंडा बुद्धीचा, शुद्ध बुद्धीचा असं कोण म्हणतं? बुधाः ज्ञाते, त्या पुरुषाला या प्रकारे संबोधतात. आणि मग जे श्लोक आलेले आहेत ते श्लोक आपण पाहायला सुरुवात केलेली होती. त्याच्यातला हा गतसंगस्य मुक्तस्य हा चौथा श्लोक आहे. मी असं म्हटलं की त्यत्वा सर्व त्यत्वा कर्म फलासंगम, कर्म फळाचा त्याग करणं ही एक युक्ती यासाठी भगवंतांनी सांगितली. हे जीवन प्राप्त होईल का होणार नाही हे जीवन प्राप्त होईल त्याची जीवन जगण्याची शैली कशी असते. भगवंत असं म्हणतात की तो कर्मफलाचा त्याग करत जीवन जगतो. कर्मफलाच्या संघाचा त्याग करत तो जीवन जगतो. त्यक्त्वा कर्मफला संगम. आणि असं केल्यामुळे त्याला काय प्राप्त होतं? नैव किंचित करोति सहा, मी यत्किंचितही कर्म करत नाही अशा बोधाला तो प्राप्त होतो. फळाच्या संघाशी निगडित नसल्यामुळं अर्थातच कर्म करणाऱ्या देहाशी देखील आपण निगडित नाही असा बोध त्याला प्राप्त होतो. आणि तो आपण यत्किंचितही कर्म करत नाही असं अनुभवतो. मात्र या श्लोकातच त्याच्यासाठी म्हणून काही विधी सांगितलेला आहे. कर्मफलाच्या संघाचा त्याग एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी नेहमीच तृप्त असणं. फळ मिळो फळ न मिळो, कर्मसिद्धीला जावो अथवा न जावो, नित्य तृप्त अशा प्रकारे राहण्याची वृत्ती, आत्म्यामध्ये राहण्याची वृत्ती, नित्य तृप्तो निराश्रयः, नेहमीच तृप्त. अतृप्ती आणि फळ याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता, आत्म्यामध्ये रममाण झाल्यामुळे जो नेहमीच तृप्त असतो त्यामुळे तो कर्मफलाच्या संघाचा त्याग करतो. आणि त्यामुळं तो करून देखील अजिबात काही करत नाही अशा बोधात येतो. अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे निराश्रयः, कर्माच्या ठिकाणी आश्रय घेण्याचं तो सोडून देतो. हा शब्द पुढे सहाव्या अध्यायामध्ये अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, कर्माच्या ठिकाणी असणारा आश्रय अथवा फळाच्या ठिकाणी असणारा आश्रय म्हणजेच आपला संसाराच्या ठिकाणी असणारा आश्रय, आपल्या भाषेत पैशाचा आश्रय, सत्तेचा आश्रय, या सर्व आश्रयांखेरीज मी नेहमीच तृप्त आहे अशी ज्याची भावना असते तो कर्मफळाच्या संघाचा त्याग करून कर्मण्यभि प्रवृत्तः अपि, कर्मामध्ये प्रवृत्त झालेला दिसतानाच नैव किंचित करोति सहा, तो काहीही करत नाही अशा बोधाला प्राप्त होतो. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की फळाची आशा फळत्यागच तो करतो. निराशी ही कर्मफळाच्या संबंधी दोन गोष्टी, पहिल्या श्लोकामध्ये कर्मफळाच्या संघाचा त्याग करणं, संघाचा त्याग म्हणजे कर्मफळाचं ध्यान सतत करणं, चिंतन सतत करणं, याचा जो त्याग करतो. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं जो कर्मफळाचाच त्याग करतो. वृक्षे का वेली लोटती फळे आली असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. कर्मफळाचा जो त्याग करतो त्याला फळ सांगताना, त्यालाही फळ मिळतं, त्याला फळ सांगताना भगवंतांनी कुर्वन नापनोति किल विषम असे त्याची फलश्रुती सांगितली. तो करतो पण किल्बिशाला म्हणजे पापाला अथवा दोषाला प्राप्त होत नाही. कारण फळाचा त्याग केलेला आहे त्यामुळे फळाबरोबर येणारे पाप पुण्य भावनाही त्याने टाकून दिलेली आहे. अर्थात तो दोषाला प्राप्त होत नाही, पापाला प्राप्त होत नाही. याचा विधी त्यांनी थेट ध्यानात सांगितला, ध्यानाचा सांगितला. यत चित्तात्मा, तो आपली चित्तवृत्ती आवरायला शिकतो, आपली चित्तवृत्ती आवरतो, चित्तवृत्तीचा तो निरोध करतो. चित्तवृत्तीचा निरोध झाल्यानंतर तो स्वरूप सुखाशी तादात्म्य पावतो. त्यक्तः सर्व परिग्रह, हा सर्व परिग्रहाचा त्याग ही केवळ वैचारिक स्थिती नसून ही ध्यानाशी संबंधित आहे. ध्यानामध्ये जेव्हा विचाराचा त्याग होतो, कल्पनेचा त्याग होतो, विकाराचा त्याग होतो, तेव्हा परिग्रहाचाच त्याग होतो. घरासंबंधीच्या विचाराचा त्याग म्हणजेच परिग्रहाचा त्याग, नोकरी संबंधीच्या विचाराचा ध्यानामध्ये होणारा त्याग म्हणजे परिग्रहाचाच त्याग. असं करता करता एका बाजूनी ध्यानाचं सुख आणि दुसऱ्या बाजूनी परिग्रह जो आहे तो परिग्रह देहाचा, माझा त्याच्याशी संबंध नाही, अशा प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग त्याची जी सगळी कर्म आहेत ती कर्म शारीर कर्म या संज्ञेमध्ये येतात. शारीर कर्म म्हणजे शरीराची कर्म. केवळ शरीराची कर्म आणि शरीर करत आहे, देहाची कर्म आणि देह करत आहे, अशा प्रकारची भावना. त्यामुळं तो कर्म करून देखील कुठल्याही प्रकारे किल्बिशाला प्राप्त होत नाही, दोषाला प्राप्त होत नाही. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये यदृच्छा लाभ संतुष्टो, यदृच्छेने जो लाभ होईल त्याच्यामध्ये अलाभ देखील आला. कुठलाही शब्द हा द्वंद्व नियोजितच आहे, लाभाबरोबर अलाभ देखील आला. यदृच्छा लाभ अथवा यदृच्छा अलाभ असं होत असताना त्याची समाधानी वृत्ती तो भंग पाहू देत नाही, कारण त्याचं समाधान यदृच्छेने मिळणाऱ्या लाभावर अथवा अलाभावर तो अवलंबूनच ठेवत नाही. याची फलश्रुती कृत्वापी न निबद्धते अशी भगवंतांनी सांगितली. तो करतो, सगळी कर्म करतो, पण त्या कर्माचा बंध त्याला पडत नाही असं भगवंत म्हणतात. करून देखील तो बांधला जात नाही. आणि याचा विधी सांगत असताना नेहमीच द्वंद्वरहित राहण्याचा अभ्यास करणं, द्वंद्वरहित राहण्याचा अभ्यास, मन हे द्वंद्वात्मक असल्यामुळं कठीण जातो, हा अभ्यास फार कठीण जातो. अगदी तुम्ही फिरायला जरी बाहेर पडलात, इथून बाहेर पडलात आणि निश्चयात्मक भाव नसला तर या रस्त्याला जावं का त्या रस्त्याला जावं याचा निर्णय चालत असताना देखील होत नाही. कुठेतरी एका बाजूला वळता आणि मग असं वाटायला लागतं की आपण या बाजूला जरा जास्त फिरायला जातो, इकडे गेलो असतो तर बरं झालं असतं. इतकं द्वंद्व मनामध्ये भरून राहिलेलं असतं. सामान्य सामान्य गोष्टींमध्ये देखील याच कारण मनाचं वर्तनच द्वंद्वामध्ये असतं. लाभाची इच्छा आणि अलाभ होऊ नये अशा प्रकारची भावना हे देखील द्वंद्वच आहे. द्वंद्वातून जर बाहेर पडायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींच्या वेळेला अभ्यास करता येणं शक्य आहे. मोठी द्वंद्व सोडून द्या, तुमच्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन घ्यावी म्हणून कोणता विषय घ्यावा अथवा इंजिनिअरिंगला म्हणून कोणता विषय घ्यावा, ही फार मोठी निर्णयात्मक द्वंद्व समोर उभी राहतात. तेव्हा तर तुमची फार झोप उडते की काय करावं आता. त्याला जर गती दोन्ही ठिकाणी असेल तर काय करावं. द्वंद्व म्हणजे एक करत असताना दुसरं हवं असं वाटणं, दुसऱ्या गोष्टींनी खुणावणं, याचं कारण आपल्या ठिकाणी निश्चयात्मक भाव कुठलाही नसतो आणि भविष्याबद्दल असणारी किंवा नंतर काय होणार याबद्दल असणारी अनिश्चितता, यामुळे नेहमी द्वंद्व आपल्या जीवनामध्ये उभं राहतं. सद्गुरूंचं वर्णन करत असताना द्वंद्वातीत असं केलेलं आहे, जे द्वंद्वाच्या अतीत आहेत. कारण मन एकामध्ये राहताना दुसऱ्याचा विचार करतं किंवा दुसऱ्यामध्ये असताना पहिल्याचा विचार करतं, पण जो मनाच्या पलीकडे राहतो तो दोन्ही गोष्टींना समत्वाने पाहू शकतो. द्वंद्वाच्या अतीत जर व्हायचं असेल तर मदामध्ये राहण्यात मजा नाही, तर तुम्हाला स्वरूपामध्ये राहायला लागेल, तर तुम्हाला अमनामध्ये राहायला लागेल, तर तुम्हाला निर्विचारतेमध्ये राहायला लागेल, विचार शून्यतेत राहायला लागेल. समर्थ म्हणतात ना, विचार शून्य योगेश्वर, वृत्ती शून्य योगेश्वर. याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार काय सांगो. ही वृत्ती शून्यता ज्यांनी संपादित केली त्याला स्वरूप दर्शन होतं. आणि स्वरूप दर्शना उपरांत एक निश्चयात्मक भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, संसाराचं माप समजत. अशा वेळेला ही द्वंद्वाची स्थिती शक्य आहे. अजून एक महत्वाचा शब्द त्याच्यामध्ये आला, याचा विधी कसा प्राप्त करायचा, तर द्वंद्वातीत राहण्याचा अभ्यास आणि विमत्सरा हा मत्सर रहिततेचा अभ्यास. आपल्या पारायणाच्या दरम्यान माझी जी प्रवचन होती त्याच्यातही भगवंतांनी हा गीता धर्म कोणाला सांगावा कोणाला सांगू नये याच्यामध्ये देखील ज्याच्या ठिकाणी मत्सर बुद्धी आहे त्याला हा सांगू नये असं म्हटलेलं आहे. एकच सांगणं सगळ्या ठिकाणी सारखं कसं भगवंतांचं आहे, आणि एक विधी सांगितला म्हणजे समसिद्धा व सिद्धौच. सिद्ध आणि असिद्ध पण हे देखील द्वंद्वच असल्यामुळं द्वंद्वातीताच्या अंतर्गतच समसिद्धा व सिद्धौच हा शब्द खरा येतो. तरी देखील आपण आपल्याला यश हवं असतं, सिद्धता हवी असते, आणि अर्धवट असिद्ध अशी स्थिती नको असते. तरी देखील आपली काही कर्म उत्तम सिद्धीला जातात असं दिसतं, तर काही असिद्ध राहतात असं दिसतं. म्हणून या सिद्ध आणि असिद्ध या गोष्टीबद्दल देखील जो सम राहतो, याचं कारण तो तिसऱ्याच ठिकाणी असतो, तो स्वरूपात किंवा आत्म्यात असतो. म्हणून तो द्वंद्वातीत विमत्सर आणि सिद्ध आणि असिद्ध याच्याबद्दल सम असा असतो. म्हणून याची फलश्रुती कृत्वापी न निबद्धते अशी सांगितली. तो करतो पण त्याच्यामध्ये अडकत नाही असं सांगितलं. म्हणून एकाची फलश्रुती नैव किंचित करोती सहा. कर्मणी अकर्म हा विषय चाललाय, अकर्मणी कर्म हा विषय चाललाय. करून देखील तो काहीही करत नाही, तर एकाची फलश्रुती कुर्वन नापनवती किल्बिषम अशी सांगितली. करून देखील तो पापाला प्राप्त होत नाही. अर्जुनाची ती शंका होती ना, अहो बत महत पापम करतुम व्यवसिता वयम. फार मोठं महत पाप आमच्या हातून घडेल हे जर आम्ही युद्ध केलं तर. म्हणून ही पापाची भावना देखील फार छळते. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये कृत्वापी न निबद्धते असं सांगितलं. तो करून देखील अडकत नाही, गुंतत नाही. तर आज जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्याच जे कर्म आहे ते कर्म समग्रम प्रविलीयते, कर्म समग्र लीन होऊन जातं असं म्हटलेलं आहे. या श्लोकामध्ये गतसंगस्य ज्यांनी संघाचा त्याग केलेला आहे ज्यांनी संग त्याग केलेला आहे त्याला फलश्रुती त्याचं कर्म समग्र लीन होऊन जात असं सांगितलेलं आहे. संग याचा अर्थ देह संग. समर्थ म्हणतात मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता. अशा प्रकारचा संग पहिला संग म्हणजे मी जीव हा संग. परमात्मा असताना वस्तुतः तो जीवाच्या संघाशी जडला गेला आपल्या स्वतःला जीव समजायला लागला परमात्म्यापासून वेगळा समजायला लागला. मग त्याच्या भोवती सगळा संघ जमा झाला. मग त्या जीवाला प्राप्त झालेला देह मन बुद्धी त्याच्यावरचे संस्कार त्याच्या अवतीभोवती असणारी परिस्थिती त्याची पत्नी पती मुलं घर दार शेती वाडी गाडी घोडा हा सगळा त्याचा संघ होऊन गेला. आणि हा संघ म्हणजे आपण वस्तुतः जे आहोत त्याच्यापेक्षा भलत्याच गोष्टी पकडून ठेवल्यामुळं तो नेहमीच दुःखात असतो. तो नेहमीच रुखरुख चिंता कटकट काळजा यांनाच प्राप्त झालेला असतो. हा जो संघ आहे हा संघ अहंतेशी संबंधित आहे. देहाहंता असं आपण म्हणतो देहाला मी असं समजणं हा जो मी आहे हा मी आणि त्यांनी जमवलेलं जे माझं आहे ते माझं म्हणून जे म्हणतो ते आता तशा फारशा आता ती प्रथा नाहीतर पूर्वी नाव लिहायचं आणि BABT असं पुढं पाटीवर लिहायचं अशा प्रकारची एक प्रथा होती. पदव्या देखील अशा प्रकारे संघ होऊन जातो. स्वामीजी एक गमतीशीर उदाहरण सांगायचे की ते वझेच ना होतं अर्ग त्यांचं भाऊ शास्त्री वझे म्हणून एक पंडित होते नागपूरचे होते ते. तर हे भाऊशास्त्री वझे त्यांची विद्वत्ता लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना महामहोपाध्याय अशी पदवी बहाल केली. पण गांधीजींचा काळ होता आणि असहकाराचं आंदोलन किंवा सरकारी जे आहे ते नाकारणं त्यामुळं ते ती पदवी घ्यायला गेले नाही. त्यांनी त्या पदवीचा त्याग केला. तर स्वामीजी असं सांगत असत ज्या ज्या ठिकाणी ते व्याख्यानाला जात असत तेव्हा तेव्हा त्यांचा परिचय त्यक्त महामहोपाध्याय पदविका असं व्हायला सुरुवात झाली. महामहोपाध्याय ही पदवी पण त्यक्त महामहोपाध्याय पदविका हे बिरुद त्यांच्या मागे लागलं. अशा प्रकारे आपल्या पदव्यांपासून ते आपलं सगळं जे पोझिशन मध्ये असतं ते हे सगळं माझं ही जी आपली भूमिका असते आणि जे जे माझं माझ्या जवळ आहे त्यामुळं मी फार माझं खरं सामर्थ्य जेवढं माझं म्हणून आहे ते वाढेल त्याच्यामध्ये माझं सगळं सामर्थ्य असत. रामकृष्णांना एकदा एक मोठे साधू भेटायला आले. रामकृष्णांची आणि त्यांची भेट झाली आणि खूप अर्धा पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि दोघ बाहेर आले. बाहेर येताना रामकृष्णांची मान खाली होती. शिष्यांनी उत्सुकतेने विचारलं की काय झालं बोलणं. ते म्हणाले की ते शेवटचं वाक्य बोलत नव्हते तोपर्यंत सगळं बोलणं चांगलं होतं. हा माणूस खूप चांगला आहे. पण शेवटचं वाक्य ते म्हणाले की आता शिष्यांची संख्या 5000 झाली, आता 5000 शिष्य आहेत असं म्हणाले. ते तेवढं जर म्हटले नसते तर फार बरं झालं असतं असं रामकृष्ण म्हणाले. म्हणून या संघाचा फासा निसंगाला देखील कसा लागलेला असतो, मठ माड्या गादी शिष्य परिवार या योगांनी निसंगाला देखील फासा टाकेल, संसारिकाची तर गोष्ट सोडाच. म्हणून भगवंत असं सांगतायत की गतसंगस्य, ज्यांनी संघाचा त्याग केलेला आहे. मी अशी एक गोष्ट वाचली ती हिसाब नीतीत गोष्ट, की एक कोल्हा सकाळी चालायला लागला, तेव्हा सूर्य अगदी क्षितिजावर असल्यामुळं त्याची भली मोठी सावली त्याने स्वतःची पाहिली, तर त्याला इतकं विशेष वाटलं की एवढी माझी ज्याची सावली आहे तो केवढा मोठा असला पाहिजे. आज मला जरी हत्तीची शिकार मिळाली तरी पोट भरेल की नाही कोण जाणे, एवढी मोठी ज्याची सावली आहे. आणि जसा दिवस वर चढत चढत गेला तशी त्याची भूक वाढत होती, त्याला शिकार मिळत नव्हती. माध्यान्हीच्या वेळेला त्यांनी पाहिलं तर सावली अगदी पायाच्या जवळ. तो म्हणाला, भुकेनी माझी ही गत झाली, माझा देह इतका छोटा झाला, आता एखादा उंदीर मिळाला तरी पुष्कळ आहे. म्हणून जो संघाच्या भावनेमध्ये असतो तो संघाच्या बरोबर शोभतो, त्याचा संघ त्याच्या अवतीभोवती पाहिजे, तर मग खूप मजा असते. पण जर संघ त्याच्याकडून काढून घेतला किंवा त्याच्याजवळ नसेल तर त्याची स्थिती आणि एखाद्या भिकाऱ्याची स्थिती याच्यात काही फरक नसतो. खिशात पाकिट नसेल आणि काय एटीएम कार्ड वगैरे नसेल, अडचणीत सापडलेला असाल, फोन होत नाहीये, ज्ञानी आहात, त्या ज्ञानाचा फार मोठा उपयोग लोक करून घेत आहेत अशी परिस्थिती असेल, पण तुम्हाला तिथं कोणी ओळखत नाहीये, काही संघ अवतीभोवती नाही आणि अडचणीत सापडलेले आहात, अशा वेळेला मात्र तुम्ही एकदमच लीन दीन होऊन जाता. कोणी एखाद्या झोपडीतल्या माणसांनी जरी जेवण दिलं तरी खूप आहे असं तुम्हाला वाटायला सुरुवात होते. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका सम्राटाने त्याच्या मुलाचं वर्तन चांगलं नव्हतं आणि वारंवार सांगून, म्हणजे वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच तो बिघडेल अशी लक्षणं होती, आणि तसा 17-18 वर्षाचं झाल्यानंतर त्याचं कुठलंही वर्तन राजाला पसंत नसे, इतका दुर्वर्तनी, न ऐकणारा असा आपला मुलगा राजाने त्याला हकलून दिला, नाईलाजाने त्याला घरातून हकलून दिला. आणि याही गोष्टीला, हकलून दिलेल्या गोष्टीला देखील कित्येक वर्ष लोटली. पुढे 20-25 वर्ष गेल्यानंतर राजाला वाटायला लागलं की जवळ असता तर काही ना काही करून आपण त्याला सांगितलं असतं, समजावलं असतं, कदाचित वर्तन सुधारलं असतं, आपण घालून दिला, हकलून दिला. आपण असं करायला नको होतं, त्याला संधी द्यायला पाहिजे होती. तसंही त्याचं तरुण वय होतं, एखाद वेळेला सुधारलाही असता, पण आता वृद्धापकाळात आपल्याबरोबर मुलगा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तो अविचारी होता पण आपणही अविचारच केला असं राजाला वाटायला लागलं, आणि त्यामुळं राजा अत्यंत अस्वस्थ असे. शेवटी त्यांनी प्रधानाला बोलवलं आणि आज्ञा केली की सगळीकडे शोध घ्या, राज्यात शोध घ्या, राज्याबाहेर शोध घ्या, कुठं मिळतोय का बघा, कुठं मिळत असेल तर तिथून त्याला घेऊन या. आणि शोध सुरू झाला, खूप मंडळी पाठवली गेली, तसा तो कुठं मिळत नव्हता. स्वतः प्रधानालाही सांगितल्यामुळे प्रधानही एका दिशेला गेला, त्याच्या राज्याच्या सीमा संपत होत्या अशा एका ठिकाणी खेडेगावी. प्रधान चौकशीसाठी उतरला, आणि बोलणं चालणं चाललेलं असताना समोर एक माणूस, त्याच्याजवळ असणारं कसलं असं कौशल्य शस्त्र चालवण्याचं वगैरे असं करून दाखवत होता, भिकारी होता. आणि ते सगळं झाल्यावर लोकांकडे हात पसरून पैसे मागत होता, कोणी त्याला देत होत, कोणी तोंड फिरून निघून जात होत. प्रधान अंगावरचे कपडे म्हणजे लपतर होती, पण तरी देखील प्रधानांनी नीट पाहिलं तर कित्येक वर्ष न धुतलेले किंवा अत्यंत अस्वच्छ असे कपडे, पण त्याच्यावर राजचिन्ह त्याला दिसली. त्याची खात्री झाली की हे राजचिन्ह असणारी ही जी वस्त्र आहेत, हा राजकुमार कदाचित असू शकेल. म्हणून त्याच्या जवळ प्रधान गेला, त्याची चौकशी केली, तर तो राजाचा मुलगाच होता. कुठतरी तेव्हा शस्त्रास्त्राचं शिक्षण झालेलं होतं, ते लोकांना दाखवून भीक मागत होता. प्रधानांनी सांगितलं की राजसाहेबांनी तुला माफ केलेला आहे आणि तुला तू यावंस. त्यांनी सगळीकडे माणसं पाठवलेली आहेत, राजाला देखील पश्चाताप झालेला आहे आणि तूही असं जीवन जगलास फार झालं, आता तू परत चल. त्यांनी क्षणभर विचार केला आणि एका क्षणात त्यांनी प्रधानाला आज्ञा केली की माझा रथ आणा, माझ्याकरता रथ आणा. म्हणून प्रधानाला आज्ञा केली. लोकांकडे हात पसरून जो पैसे मागत होता, भीक मागत होता, तो एका राज्याच्या प्रधानाला आज्ञा करायला लागला की माझा रथ तयार करा. त्याच्या डोळ्यात पूर्वीची चमक निर्माण झाली. हे जे माझं असतं ते माझं इतकं आकर्षक असतं. प्रधानाने मुजरा केला त्याला आणि त्याच्याकरता रथ मागवला, आणि तो रथात बसून सगळे गावकरी थक्क होऊन पाहत होते की भिकारी इथे खेळ करून मधून अधून या गावात येतो आणि पैसे मागतो. तो एकदम रथात बसून चालला. त्याला परत पूर्वीचा सगळा डौल आठवला त्याचा. असा हा संघ असतो. पण हा आत्मज्ञानाकरता कारण मात्र नसतो, आत्मज्ञानाच्या फारच आडवा येणारा असतो. कारण देहाहंता आणि जे माझे आहेत त्यांच्या संबंधीची अहंता ही आपलं मूळ स्वरूप माहीत नसल्यामुळे निर्माण झालेली असते. म्हणून भगवंत सांगतायत की गतसंगस्य, संग त्यागच गरजेचा आहे. त्याचा विधी सांगताना ते मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसहा, ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहूनच जो वर्तन करतो, चेतसहा म्हणजे ज्याची चेतना, मन बुद्धी चित्त चेतना म्हणजे हे सर्व हे ज्ञानात स्थिर असतात ज्याची. आणि अजून एक विधी सांगितला तो म्हणजे यज्ञायाः आचरतः कर्म, कर्म ज्याचं यज्ञ प्रित्यर्थ चाललेला आहे असा. जो मुक्तता अनुभवतो ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर आहे आणि ज्याची कर्म यज्ञ प्रित्यर्थ चाललेली आहेत, कर्मच स्वतःचीच कर्म पण यज्ञ भावनेने चाललेली आहेत. यज्ञायाः चरत कर्म समग्रम प्रविलीयते, ते कर्म समग्र लीन होऊन जात. म्हणजे कर्ता, कर्म, फळ हे सगळं लीन होऊन जात असं भगवंत सांगतायत. तर हे मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसहा आणि यज्ञायाः चरत कर्म हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.